चीनीमंडी.com पॉडकास्ट। ब्रिटनमध्ये अधिकृतपणे मंदी घोषित, कोरोनाचा परिणाम पूर्ण जगावर दिसून येत आहे। याच्या समोर जगातील मोठमोठ्या देशांची आर्थिक स्थिती डगमगत आहे। कोरोनाचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम झालेला दिसतोय। या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिकृतपणे मंदी आली आहे। कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे। ब्रिटनची अर्थव्यवस्था एप्रिल आणि जून दरम्यान विक्रमी 20.4% संपुष्टात आली आहे। जेव्हा कोरोना व्हायरस लॉकडाऊन सर्वात मजबूत होता, हे कोणत्याही प्रमुख अर्थव्यवस्थेकडून रिपोर्ट करण्यात आलेले सर्वात मोठे आकुंचन नोंदवण्यात आले आहे। ब्रिटनमध्ये सातत्याने 2 तिमाही दरम्यान नकारात्मक विकास दर असल्याने अर्थव्यवस्था अधिकृतपणे मंदीच्या विळख्यात सापडली आहे। ब्रिटन प्रमाणे जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे आणि तिथे मंदी येण्याचे संकेत आहेत।